आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत. पहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद मुंबईत होणार. त्रिपुरा सरकारनं विविध उद्योगांसोबत केले 3,700 कोटी रुपयांचे सामंजस्य करार. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रानं जिंकली सर्वाधिक 107 पदकं. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यात कटकमध्ये आज दुसरा एक दिवसीय क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. दिल्ली विधानसभेत भाजपला 48 तर आम आदमी पक्षाला 22 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस सलग तिसऱ्यांदा शून्यावर आल्याचं दिसून आलं आहे. भाजपला 27 वर्षांनी दिल्लीची सत्ता मिळाली आहे. भाजपाचे परवेश वर्मा नवी दिल्लीतून, जंगपुरातून तरविंदर सिंग, करवालनगरातून कपिल मिश्रा, राजौरी गार्डनमधून मनजिंदर सिंग सिरसा, गांधीनगरमधून अरविंदर सिंग लवली, ग्रेटर कैलाशमधून शिखा रॉय आणि मोतीनगरातून हरीश खुराना विजयी झाले आहेत. नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल, जंगपुरातून मनीष सिसोदिया आणि ग्रेटर कैलाशमधून सौरभ भारद्वाज हे आपचे ज्येष्ठ नेते, तर पूर्व दिल्लीतून काँग्रेसचे संदीप दीक्षित पराभूत झाले आहेत. कालकाजी मतदारसंघातून आपच्या आतिशी मार्लेना विजयी झाले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या 48 जागांच्या यशातून एनडीए सरकारच्या विकास आणि सुशासनाची हमी दिसून येते. खोट्या आश्वासनांनी जनतेची दिशाभूल करता येत नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. उत्तम प्रशासन आणि विकासामुळे भाजपा विजयी झाला असून जनशक्ती सर्वश्रेष्ठ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. दिल्लीकरांच्या प्रेमाची परतफेड विकास रुपानं करू असं आश्वासनही मोदी यांनी यावेळी दिलं. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला जनतेची सेवा करणारं सरकार मिळाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. दिल्लीच्या जनतेनं भाजपावर विश्वास ठेवल्याचं सिद्ध झालं असून मोदी यांच्या नेतृत्वात दिल्लीचा संपूर्ण कायापालट होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. दिल्लीकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला असून अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाडला आहे असं सांगताना भाजपा लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पराभव मान्य करत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीतील जनादेश नम्रतेनं स्वीकारत असल्याचं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे, तर काँग्रेस आत्मपरीक्षण करेल असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातील मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे चंद्रभानू पासवान विजयी झाले आहेत. त्यांनी समाजवादी पक्षाचे अजित प्रसाद यांचा 61,700 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. तामिळनाडूतील इरोड पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत द्रमुकचे चंदिरा कुमार व्हीसी विजयी झाले आहेत. पहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद वेव्ज भारताला सामग्री निर्मितीसाठी जागतिक केंद्र बनवण्यास मदत करेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. भारत सर्जनशीलतेच्या बाबतीत जगातील पॉवर हाऊस बनण्याचा पाया रचत आहे. जगातील नामांकित माध्यम संघटनांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि इतर प्रमुख व्यक्ती या परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वेव्हच्या सल्लागार मंडळाची बैठक घेतली. यावर्षी पहिली वेव्ह परिषद 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत होणार आहे. नीट यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षा येत्या 4 मे रोजी घेण्यात येणार असल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कालपासून सुरू झाली असून ती 7 मार्चपर्यंत चालणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. एस्टोनिया, लाटविया आणि लिथुआनिया या बाल्टिक देशांनी रशियाच्या पॉवर ग्रीडवरून त्यांची वीज जोडणी अधिकृतपणे तोडली आहे. युरोपियन युनियनशी जुळवून घेण्याच्या आणि प्रादेशिक सुरक्षा आणखी मजबूत करण्याच्या उद्देशानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. याचा या देशांच्या रशियासोबतच्या तेल आणि वायू संबंधांवर विपरीत परिणाम होईल. आता या तिन्ही देशांना फिनलँड, स्वीडन आणि पोलंडच्या ग्रीडमधून वीज मिळेल. यानिमित्तानं युरोपियन युनियनचे अध्यक्ष, पोलंड आणि 3 बाल्टिक देशांचे अध्यक्ष लिथुआनियामध्ये आयोजित कार्यक्रमात आज सहभागी होणार आहेत. त्रिपुरा सरकारनं काल आगरतळा इथं समारोप झालेल्या 2 दिवसीय डेस्टिनेशन त्रिपुरा बिझनेस कॉन्क्लेव्हमध्ये शिक्षण, आरोग्यसेवा, कृषी आणि आयटी क्षेत्रातील 87 खासगी गुंतवणूकदारांसोबत 3,700 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ माणिक सहा, उद्योगमंत्री संताना चकमा आणि वरिष्ठ राज्य सरकार आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खासगी क्षेत्रातील गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेड, क्रेन ग्लोबल सोल्युशन्स, जीएनआरसी हेल्थकेअर इत्यादी कंपन्यांबरोबर सामंजस्य करार केले. त्रिपुरामध्ये गुंतवणुकीसाठी देश परदेशातील खासगी क्षेत्रातील कंपन्यांना आमंत्रित करण्याकरिता राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. इथं येणाऱ्या उद्योगांसाठी सुरळीत आणि जलद प्रक्रिया असावी असे प्रयत्न चालू आहेत असं मुख्यमंत्री सहा यांनी सांगितलं. उद्योगांना 30 दिवसांच्या आत ना हरकत प्रमाणपत्र तसंच सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देणार असल्याचं सहा यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेल्या लँड बँक प्रणालीची गुंतवणूकदारांना उद्योगासाठी योग्य जागा शोधण्यात मदत होईल. येत्या आठवड्यात संसदेत नवीन प्राप्तीकर विधेयक आणण्यात येणार आहे. त्यानंतर ते संसदीय स्थायी समितीकडे पाठवलं जाईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सांगितलं. दिल्ली इथं रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आर्थिक विकासाकरता आणि महागाईच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक एकत्र मिळून काम करत आहेत असं सीतारामन यांनी सांगितलं. वाहन स्क्रॅपिंग धोरणाचा एक भाग म्हणून जुन्या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्रात 6 नोंदणीकृत सुविधा केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रांच्या सेवेचा लाभ घेणाऱ्या वाहनधारकांना नवीन वाहन खरेदी करताना एकंदर करात 10% सवलत मिळणार असल्याचं परिवहन विभागानं म्हटलं आहे. प्रदूषण कमी करणे, रस्ते सुरक्षा वाढवणे, इंधन कार्यक्षमता सुधारणे, देखभाल खर्च कमी करणे आणि नवीन वाहनांद्वारे अर्थव्यवस्थेला चालना देणे हे या धोरणांचं उद्दिष्ट आहे. दक्षिण मेक्सिकोमध्ये झालेल्या एका भीषण बस अपघातात सुमारे 41 लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचं वृत्त आहे. हा अपघात झाला तेव्हा ही बस कॅनकून आणि टाबास्को दरम्यान प्रवास करत होती. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रानं सर्वाधिक 107 पदकं जिंकली असून त्यात 23 सुवर्ण, 39 रौप्य आणि 45 कांस्य पदकांचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून 39 सुवर्ण पदकांसह सेना दल पहिल्या तर 30 सुवर्ण पदकांसह कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. 10,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत काल महिला गटात महाराष्ट्राच्या संजीवनी जाधव हिनं सुवर्णपदक पटकावलं असून पुरुष गटात किरण मानेला रौप्य पदक मिळालं आहे. यावर्षीच्या खुल्या बुद्धिबळ ग्रँडस्लॅम मालिकेतील 5 पैकी पहिल्या स्पर्धेत विश्वविजेता ठरलेला भारताचा डी गुकेश बाद फेरीसाठी पात्र ठरला आहे. जर्मनीतील वेसेनहॉस इथं झालेल्या पात्रता फेरीच्या 9व्या आणि अंतिम फेरीत जगातील सर्वोच्च मानांकित खेळाडू नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनकडून पराभूत होऊनही गुकेशनं 3.5 गुणांसह हा टप्पा गाठला. 7 सामने अनिर्णित ठेवत आणि 2 सामने गमावत 10 मधील 8वं स्थान राखण्यात गुकेश यशस्वी ठरला. भारत आणि इंग्लंड यांच्यात आज कटकमधील बारामती स्टेडियमवर 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा मर्यादित षटकांचा 1 दिवसीय सामना होणार आहे. दुपारी 1:30 हा सामना सुरू होणार आहे. भारत या मालिकेत 1-0 आघाडीवर आहे. विराट कोहली गुडघ्याच्या दुखापतीतून बरा झाला असून आजचा सामना खेळण्यासाठी तो तंदुरुस्त आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत. पहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद मुंबईत होणार. त्रिपुरा सरकारनं विविध उद्योगांसोबत केले 3,700 कोटी रुपयांचे सामंजस्य करार. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रानं जिंकली सर्वाधिक 107 पदकं. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यात कटकमध्ये आज दुसरा 1 दिवसीय क्रिकेट सामना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.